आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शासनाच्या सर्व सेवा येत्या 15 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं गौरव. आणि देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी. सेन्सेक्स 1000 वधारून 80,000 अंकांच्या वर. शासनाच्या सर्व सेवा येत्या 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत. शासनाच्या ज्या विभागाच्या सेवा 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दररोज प्रत्येक सेवेसाठी 1000 रुपयांचा दंड आकारला जाईल, असं त्यांनी सांगितलं. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी या अधिनियमाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा तसंच वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसंच भविष्यातल्या नियोजनासाठी एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी, असे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते आज एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. सुमारे 10,000 कोटी रुपये संचित तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळतं, किती खर्च येतो, किती देणी बाकी आहेत, या सर्वांचा लेखाजोखा मांडणारी श्वेतपत्रिका काढून त्यातून एक आर्थिक शिस्त निर्माण करणं गरजेचं आहे, असं सरनाईक म्हणाले. सर्व कर्मचाऱ्यांना एकाच छताखाली वैद्यकीय सेवा सुविधा आणि वैद्यकीय चाचण्या करून मिळतील अशी वैद्यकीय विमा योजना धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. एसटी प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्याकरता एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि प्रशासनाला मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातल्या 5 तज्ज्ञांची नियुक्ती करण्याच्या सूचना सरनाईक यांनी या बैठकीत दिल्या. 1,310 बसगाड्या भाडेतत्वावर घेण्याच्या प्रकरणाची चौकशी तटस्थ व्यक्तीमार्फत केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यातली पर्यटन स्थळं, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरवणं हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असेल. सातारा इथं 1 ते 4 मे दरम्यान होणाऱ्या महाबळेश्वर महोत्सवात पर्यटन सुरक्षा दलाचा पहिल्यांदा प्रयोग केला जाणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. देशाची मत्स्योत्पादन निर्यात दुप्पट करायचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे. त्यासाठी मत्स्य उत्पादनात मूल्यवर्धन करणं आणि पायाभूत सुविधा बळकट करणं अतिशय गरजेचं असल्याचं मत केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज मांडलं. सध्या ही निर्यात 60,524 कोटी रुपये इतकी आहे. अमेरिकेनं अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं आणखी अनेक देशांमध्ये भारताला निर्यातीची संधी उपलब्ध झाली आहे, असं ते म्हणाले. ते आज मुंबईत किनारपट्टीवरच्या राज्यांच्या परिषदेत बोलत होते. मत्स्योत्पादनात पहिला क्रमांक मिळवण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे, त्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलं. मच्छीमारांना घरं देण्यासाठी केंद्र सरकारनं चांगली योजना सुरू करावी अशी मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केली. मुंबईत येत्या 1 मे पासून 4 मे पर्यंत आयोजित वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचं उद्घाटन 1 मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या कार्यक्रमाचं यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमधले परिसंवाद, राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. हिंदी, मराठी, तामिळ चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलाकार आणि निर्माते या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्याची संधी आहे, त्यासाठी राज्य शासनाला सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे, असं आवाहनही उदय सामंत यांनी केलं. जगभरातले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
या परिषदेत जगभरातील 100 अधिक देशांचे 5,000 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या निमित्ताने देशातील सृजनशीलता जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली जाणार आहे.
वेव्स दरम्यान आयोजित केलेल्या विविध स्पर्धांची अंतिम फेरीही याच वेळी होणार आहे. ॲनिमेशन, VFX, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी अशा विविध विभागांमधून 42 स्पर्धक निवडले गेले आहेत. यात 12 फीचर फिल्म्स, 18 लघुपट, 9 TV मालिका तसंच 3 अन्य प्रकारच्या आशय प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्वांचं सादरीकरण या परिषदेत होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या तेजस जनार्दन या स्पर्धकानं सांगितलं,
आतापर्यंत आपण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल वगैरे बघत होतो, अलग अलग जसं की फाईन आर्टमध्ये बरेचसे गोष्टी आहेत, परफॉर्मिंग आर्ट आहेत, त्याच्यासाठी मोठे मोठे ग्लोबल प्लॅटफॉर्म होते, पण कॉमिक्ससाठी असा काही प्लॅटफॉर्म नव्हता दिसत. आता गव्हर्नमेंट जे ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आहे त्यांच्या थ्रू आता हा प्लॅटफॉर्म डेव्हलप होतो आणि हा फर्स्ट इयरच आहे त्यांचा, की त्यांच्या थ्रू आता अशा पद्धतीने एक ग्लोबल रिकग्नायझेशन मिळतोय, मानसन्मान मिळतो आर्टिस्टला.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी सरकारनं 139 जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले होते. त्यामध्ये 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉ एल सुब्रमण्यम, डॉ दुवूर नागेश्वर रेड्डी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. प्रसारभारतीचे माजी अध्यक्ष आणि ख्यातनाम संपादक ए सूर्यप्रकाश, चित्रपट अभिनेते नंदमुरी बालकृष्ण, अजित कुमार, हॉकीपटू श्रीजेश यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. राज्यातल्या मारुती चितमपल्ली, वासुदेव कामत, चैत्राम पवार यांच्यासह पवनकुमार गोयंका, क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन, शालीन देवी होळकर, अरुंधती भट्टाचार्य, पंडित रोनू मुजुमदार, जसविंदर नरुला कौर, महामहिम शेखा अल सबाह, लिबिया लोबो सरदेसाई यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातल्या शेअर बाजारांनी आज जोरदार तेजी नोंदवली आणि शुक्रवारी झालेल्या घसरणीनं झालेलं नुकसान भरून काढलं. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1,006 अंकांनी वाढून 80,218 अंकांवर बंद झाला. निफ्टी 289 अंकांची वाढ नोंदवत 24,329 अंकांवर बंद झाला. सोनं आज तोळ्यामागं 500 रुपयांनी स्वस्त झालं आणि 24 कॅरेट सोनं 98,000 रुपयाला एक तोळा मिळत होतं. चांदी 1,250 रुपयांनी स्वस्त झाली आणि 99,000 रुपयांपेक्षा महाग मिळत होती. मुंबईतल्या 26/11 हल्ल्याच्या कटात सामील असलेल्या तहवूर हुसेन राणाला राष्ट्रीय तपास संस्थेनं आज विशेष न्यायालयासमोर हजर करून वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयानं आणखी 12 दिवसांची कोठडी वाढवून दिली आहे. राणा गेले 18 दिवस राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात होता आणि त्यादरम्यान मुंबई पोलिसांनीही त्याची चौकशी केली होती. चौकशीदरम्यान राणानं सहकार्य केलं नाही, तसंच उडवाउडवीची उत्तरं दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात आज वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उद्यापर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे, तर गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गडचिरोलीत मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शासनाच्या सर्व सेवा येत्या 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं गौरव. आणि देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 1,000 वधारून 80,000 अंकांच्या वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.